चीनीमंडी.com पॉडकास्ट।
समारंभांवरील प्रतिबंधाचा साखरेच्या वापरावर परिणाम। कोरोना महामारीमुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे देशामध्ये साखरेचा वापर कमी झाला आहे। सण समारंभांवर प्रतिबंध घातल्यामुळे साखरेचा वापर आणखी काही दिवसांपर्यंत कमी राहण्याची शक्यता आहे। चालू साखर हंगामाच्या पहिल्या 5 महिन्यात साखरेची विक्री जवळपास 10 लाख टनापेक्षा अधिक होती। मार्च आणि एप्रिलमध्ये साखरेच्या विक्रीवर परिणाम झाला, कारण लॉकडाऊनमुळे विक्रीमध्ये 10 लाख टनाची घट झाली होती। याशिवाय गेल्या 2 महिन्यांपासून साखरेच्या आंतरराष्ट्रीय किमतींवरही परिणाम झाला आहे। जगभरात कोरोनाचा जबरदस्त फैलाव झाला आहे, ज्यामुळे कित्येक देशांमध्ये आंशिक आणि पूर्णपणे लॉकडाऊन झालं आहे। यामुळे जागतिक साखरेच्या मागणीवर परिणाम झाला आहे। विशेष करून भारतामध्ये 3र्या आणि 4र्या टप्प्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली गेली होती। नव्या टप्प्याअंतर्गत सरकारनं रेस्टॉरंटना पार्सलसाठी परवानगी दिली आहे, ज्यामुळे या ठोक ग्राहकांकडून साखरेच्या वापरात वाढ होण्याची शक्यता आहे। साखरेचा वापर काही महिन्यांपर्यंत कमी राहण्याची शक्यता आहे, कारण सण समारंभांवर प्रतिबंध राहील।